प्रकटीकरण अध्याय 15। मग मी आणखी एक अद्भुत चिन्ह स्वर्गात पाहिले, ते महान आणि चकित करणारे होते। तेथे सात देवदूतांनी सात पिढ्या आणल्या होत्या, या शेवटच्या पिढ्या होत्या, कारण त्यानंतर देवाचा क्रोध नाहीसा होणार आहे। मी अग्नी काचेच्या समुद्रात मिसळल्यासारखा पाहिला। सर्व लोकांनी ज्यांनी त्या प्राण्यावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय मिळवला होता, ते सर्व समुद्राजवळ उभे होते। या लोकांकडे देवाने दिलेली वीणा होती। त्यांनी देवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकऱ्याचे गीत गायले।
प्रभू देवा सर्व समर्था, तू महान आणि अद्भुत गोष्टी करतोस। राष्ट्राचा राजा, तुझे मार्ग योग्य व खरे आहेत। हे प्रभू, सर्व लोक तुला घाबरतील, सर्व लोक तुझ्या नावाची स्तुती करतील। फक्त तूच पवित्र आहेस, सर्व लोक येऊन तुझी उपासना करतील, कारण तुझी नीतिमत्वाची कृते प्रकट झाली आहेत।
त्यानंतर मी स्वर्गामध्ये मंदिर साक्षीचा मंडप पाहिले। मंदिर उघडे होते आणि सात पिढ्या आणणारे सात देवदूत मंदिराबाहेर आले। त्यांनी स्वच्छ चमकदार तागाचे कपडे घातले होते, त्यांनी त्यांच्या छातीवर सोन्याच्या पट्ट्या बांधल्या होत्या। मग सात देवदूतांना चार जिवंत प्राण्यांपैकी एकाने सात सोनेरी वाट्या दिल्या। जो देव अनंत काळपर्यंत राहतो, त्याच्या रागाने त्या वाट्या भरल्या आणि देवाच्या तेजामधून व पराक्रमामधून निघालेल्या धुराने मंदिर भरले, आणि कोणीही सात देवदूतांच्या सात पिढ्या पूर्ण होईपर्यंत मंदिरात प्रवेश करू शकले नाही।